कर्षण जी जल जमना के माजी ग्वाल बाल सब शका साथ ले गया तो खेल बाताई अरे खेलत खेलत गेंद गई रे जल जमना के माए तो आछी रे जब लाग्या जगड़ ने क्यों माखी गेंद गिराई तो कहे कृष्ण जे ल्यावो नहीं तो करा लड़ाई इतनी बात सुनत ही कृष्ण कूद पड़ो जल माई तो बस नाग नागनी खड़ो हो गवा जाए तो याची रे सुनत ही कर्षण कूद पड़ो जल माई तो बस नाग नागनी खड़ो भोग मा जाई देख सुरत नागिन मोहन की ऐसे बचन सुनाई तो कैसे आया बालक अरे क्या तुम आपत आए रे आचे जाई देख सुरत नागिन मोहन की ऐसे बचन सुनाई तो कैसे आया बालक क्या तुम आपत आई कृष्ण चंद्र बोले नागिन से गेंद मेरी आई तो सो लेने को आया कोई आपत न आए रे नहीं आई कौन देश जे आया बालक नाम तो तुम्हारा काई तो किस राजा के पुत्र कौन ले तेरी माई
माई
गढ़ गोकुल जे आया नागनी नाम है कृष्ण कन्हैया तो नंद मर का कंवर जशोदा है मेरी मैया रे राखी रे नाम तो तुम्हारा काई तो किस राजा के पुत्र कौन है तेरी माई
माई
गढ़ गोकुल जे आया नागनी नाम है कृष्ण कन्हैया तो नंद मेरे का कमर जशोदा है मेरी मैया अरे ये ले बालक हार तो गले का ले अपने घर जाई तो अगर नाग जा क्या वेगा तो तुमको छोड़ नहीं रे थारा रे नाग ने हार तो गले काले अपने घर जाई तो अगर नाग जा गया वेगा तो तुमको छोड़े नाई अरे ना चाहिए मुझे हार तो गले का क्यों रे बात बनाई तो जल्दी जगाओ तेरे नाग को बोई मेरी गेंद चुराए रे आ मुझे हार रे गले का क्यों रे बात बनाई तो जल्दी जगाओ तेरे नाग को बोई मेरी गेंद चुराई इतनी बात सुनत ही नागिन पति से यूं बतलाई कहे पति जे उठो बाल अट छोड़े नाई अरे जाग्यो नाग बरी नंद राम बरियो रोष के माई तो मुकुट के ऊपर झपट मारी कृष्ण काला तो पड़गा माए रे थारा रे नाग ने ಬರಿ ನಂದರಾಮ ಬರೆಯೋ ರೋಷಕ ಮಾಯಿ ತೋ ಮುಕಟಕ ಊಪರದ ಪಟ ತೋ ಮಾರಿ ಕೃಷ್ಣ ಕಾಲ ತೋ ಪಡಗಾ ವಾಯಿ ಜಬಶು ಕಾಲ ಪಡ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ಜೀ ಬೇದ ಶಾಶತರ ಗಾಯಿ ತೋ ಶೇಷ ಪಣೋ ಪ ಚಡಕೆ ಕರ್ಷಣ ಬಂಶಿ ಮಧುರ ಬಜಾಯಿ ತೀನ ಲೋಕ ಕೋ ಭಾರ ಶೀಶ ಪರ ದಿಯೋ ಚಡಾಯ ತೋ ಥಾರಾ ತೋ ನಾಗ ನಂದರಾಮ ಬರೆಯೋ ರೋಷಕ ಮಾಯಿ ತೋ ಮುಕಟಕ ಓಪರ ಜಪಟ ಮಾರಿ ಕೃಷ್ಣ ಕಾಲ ಪಡಗಾ ವಾಯಿ ಜಬಶು ಕಾಲ ಪಡ್ಯಾ ಕೃಷ್ಣ ಜೀ ಬೇದ ಶಾಶ ತರ ಗಾಯಿ ತೋ ಶೇಷ ಪಣೋ ಪ ಚಡಕೆ ಕರ್ಷಣ ಬಂಶಿ ಮಧುರ ಬಜಾಯಿ ತೀನ ಲೋಕ ಕೋ ಭಾರ ಶೀಶ ಪರ ದಿಯೋರ ಚಡಾಯಿ ಕಾಲಿ ತರ ತರ ಲಗಿ ಕಾಂಪನೆ ಯಾ ಕೈ ಆಫತ ಆಯಿ ಓರ ವಿಷ ಓರ ಬಲ ಕೋ ಭೂಲ ಗಯೋ ರ ಗಿರ್ಯೋ ಚರಣ ಕ ಮಾಯಿ ಬಾರಂಬಾರ ಕರಿಯ ಸ್ತುತಿ ನಾಗ ನಾಗನ ವಿವಾಯಿ ಹರಿ ರಾಮ ಸೋಳಂಗಿ ಲೀಲಾ ಕಥಾ ಕೋಯ ಗಾಯಿ ರ ಥರ ನಾಗನ